पाय खेचून तुला तिरले आनंद झाला तो माझ्या लवड्यावर बसून आधी साजरा कर. नुसत्या शब्दाने माझ्या आखी सल्तनत हलती मला झुकून आधी आई हल्या मुजरा कर. मी डोळ्यात अंगार घेऊन बसलो होतो मेरे हौसलोने कहा आसमान झुका दे. मेरे आई के आंखों के आंसू बोलते थे मुझे इस दुनिया को इसकी औकात दिखा दे. तो फिर माँ ये देख मैंने क्या कर दिया, मेरे खून से मैंने आसमान भर दिया. तेरा बेटा भी आम इंसान नहीं रहा, तेरे लिए मैंने सीने में ही घर कर दिया. पाठीमध्ये नाय छातीत रवून टाक, हिप हॉपच्या चरणात काळीच ठेवून टाक. मी मेल्यावरती डोळ्यामध्ये पाणी नको आणू, ती तलवार घेऊन दुनियेची आईच होऊन टाक.